हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नम इरिण्याय च प्रपत्याय च नमः किगंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमः सल्प्याय च गेह्याय च नमः कात्याय च गह्वरेष्ठाय च नमो हृदय्याय च निवेश्याय च नमः पागं सव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्व्याय च सागं सव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः आखिदते च प्रखिदते च नमो वः किरिकेभ्यो देवानागं हृदयेभ्यो नमो वीक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नम आमि वत्केभ्यः द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित येषां पुरुषाणामेषां पशूनां माभेर्मारोमो येषां किञ्चना ममत या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमागं रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिं यथा नश्यमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम् रुडानो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छं च योश्चमनुरायजे पिता तदश्राम तव रुद्रप्रणीतौ मानो महान्तमुतमानो अर्भकं मान उक्षन्तुमुतमान उक्षितम् मानो वधीः पितरं मोतमातरं प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोके तनये मान आयुषिमानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आरात्ते गोघ्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु रक्षा च नो अधि च देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः तु हि श्रुतं गर्तसदं युवानं मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वनिवपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्तिरामगवेद्धनुष्वमीढ्वस्तोकाय तनयाय मृडया मीढुष्टम शिवतम शिवो नः सुमना भव परमे वृक्ष आयुधन्निधाय कृत्तिं वसान आचर पिनाकं बिभ्रदागहि विकृद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगं हेतयोन्यमस्वन्निवपन्तुताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृति
श्रीराम स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज आपल्याला सद्भक्त सौंदाताई साखरदाणे सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. कधी कधी चिंतन करता करता स्वामींच्या मनामध्ये एखाद्या विषयाचे चिंतन प्रकर्षाने होत असावे. त्या चिंतनाच्या अनुभूतीचा आनंद ते घेत असत आणि त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे कोणी भेटायला आले तरी ते त्यासंबंधी बोलत असत आणि आपल्याला सुद्धा त्यावर विचार करायला भाग पाडत असत. एकदा मी अशीच दर्शनाला गेले होते तेव्हा म्हणाले, आज आपण प्रथमच भेटतो आहोत, काल पण आपण प्रथमच भेटलो होतो, उद्या पण आपण प्रथमच भेटणार आहोत. मला क्षणभर कळेना की ते काय म्हणतायत. स्वामी मग म्हणाले, आपलं जीवन हा एक वाहणारा प्रवाह आहे. जसं नदीचं वाहतं पाणी आपण बघत असतो, जे पाणी आपण पाहिलेलं आहे ते पाणी पुढे वाहून गेलेलं आहे. जरी पाणी तेच असलं तरी ते बदललेलं आहे. तसंच दोन व्यक्ती जरी त्याच असल्या तरी त्यांच्यात सूक्ष्म बदल झाल्यामुळे आता ते नवीनच भेटत आहेत. प्रत्येक क्षणाला देह मन बुद्धीत परिवर्तन घडत असतं. मी स्वामी काय सांगतात ते ऐकत होते, स्वामींच्या ते अनुभवाचं होतं. मला मात्र आता याच्यावर खूप विचार करावा लागणार होता. स्वामींची योगसूत्रावरची प्रवचनं चालू होती तेव्हाचा एक प्रसंग आहे. स्वामींसारखा एवढा मोठा योगी पण ते लहान मुलासारखं सांगत होते. समाधी पादातल्या 41व्या सूत्राचा अर्थ मला काही केल्या नीट लागत नव्हता. मी अनेक जणांनी लावलेले अर्थ पाहिले पण ते अर्थ आणि माझा अनुभव हा मात्र वेगळा होता. त्या सूत्रावर चिंतन करता करता कदाचित मला झोप लागली असावी आणि स्वप्नात मला त्या सूत्राचा अर्थ लागला. त्यामुळे एखादे अवघड प्रमेय सुटावे तसा मला आनंद झालेला आहे. मला असं वाटले की स्वामी कुठे आणि आपण कुठे, ते जे काय बोलतात ते आम्हाला कळणार तरी आहे का, पण किती मोकळेपणाने ते बोलतात सर्वांशी. एकदा भागेश्वर निवासात सकाळी सत्संग चालू होता. तिथे स्वामींची 4 वर्षाची छोटी नात शमिका बसली होती. स्वामींनी तिला एक अभंग म्हणायला सांगितला. तिने स्वामींचाच एक अभंग म्हटला. अभंग म्हणून झाल्यावर स्वामी तिला म्हणाले, यातला माधव कोण आहे तो तुला माहिती आहे का? त्यावर ती गोड हसली, मानेनच नाही म्हणाली आणि स्वामींकडे बघत राहिली. तिच्याकडे बघून स्वामी म्हणाले, हिचे डोळे बघा, हिचे डोळे किती शांत आहेत. अशा प्रकारचे उद्गार कधीतरी स्वामी सहज बोलून जात असत. एकदा माया अपार्टमेंट्समध्ये संध्याकाळच्या केंद्रात बेंगळुरहून सद्भक्त गिरीश वर्दे याची मावसबहीण आली होती. तिने केंद्रात एक अभंग म्हटला. तिच्याकडे बघून स्वामी म्हणाले, हिचे डोळे किती निर्मळ आहेत, हिचे डोळे सांगतात की हिचे मन शुद्ध आहे. अध्यात्म मंगलधाममध्ये एकदा स्वामींचे प्रवचन चालू होते. सद्भक्त गोळे काकांची छोटी अमृता तेव्हा 4-5 वर्षाची असेल. समोरच बसून ती प्रवचन ऐकत होती. प्रवचन झाल्यावर स्वामी म्हणाले, मी अमृताकडे बघतोय, एवढ्या लहान मुलीला प्रवचनातलं काय कळतं ते माहिती नाही, पण ती इतकी तल्लीन होऊन प्रवचन ऐकते. पाऊण तास झाला, तिचे डोळे माझ्यावरून हललेले पण नाहीत. हे सगळे भाग्यवान जीव आहेत. माया अपार्टमेंट्समध्ये स्वामींच्या घरी एक मुलगी आपल्या आईला प्रथमच घेऊन आली होती. तिने आपल्या आईची स्वामींना ओळख करून दिली. स्वामी दुसऱ्या दिवशी तिला म्हणाले, काल तुझ्या आईची भेट झाली, चांगल्या आहेत त्या, त्यांचा चेहरा सांगतो की त्यांची कर्म खूप चांगली असणार, त्यांचीच तू मुलगी आहेस, त्यांचेच संस्कार तुझ्यावर पण झालेले आहेत, तुझा सुद्धा चेहरा सांगतो की तुझ्या हातून काहीही वाईट घडणार नाही. त्यावर ती मुलगी स्वामींना म्हणाली, स्वामी माझा चेहरा फसवा आहे, माझ्या मनात वाईट विचार येत असतात. तेव्हा स्वामी थोड्या कडक शब्दात तिला म्हणाले, तुला असं म्हणायचं आहे का की स्वामींना माणसांची पारख नाही? हे बघ, लक्षात ठेव, ज्याला वाटतं आपण वाईट आहोत तो चांगला असतो, पण ज्याला वाटतं मी खूप चांगला आहे तो मात्र तितका चांगला असेलच असे नाही, त्याने मात्र सांभाळावं. खरं तर आपण चांगले आहोत किंवा वाईट आहोत असं काहीही स्वतःला समजू नये. आपण आपल्या पातळीवरून आपण जिथे आहोत तिथून साधना करत राहावी. तुम्ही इथे येता, या लहान वयात साधना करता, तुम्हाला पाहून देखील मला आनंद होतो. तुमचे बदललेले जीवन हे स्वामींचे खरे चरित्र आहे. केंद्रात एक साधिका येत असत. त्या खूप छान ध्यानाला बसत असत. एक दिवस त्या स्वामींना सांगत होत्या, इथे येऊन जी शांती मी मिळवते ती घरी गेल्यावर गमावते. माझे यजमान इतके तापट आहेत की पानात जर त्यांना आवडणारी भाजी नसेल तर ते पानावरून उठून जातात, कधी कधी तर रागाने ताट पण फेकून देतात. त्यावर स्वामी म्हणाले, काय करणार, त्यांची प्रकृतीच तशी आहे. ज्या प्रकृतीचा त्रास आपल्याला थोडा वेळ होतो ती तापट प्रकृती त्यांच्याजवळ 24 तास आहे. तुम्ही वाघाला बघा, तो अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असतो, आणि हत्तीला बघा, तो किती शांत असतो. म्हणून मनापासून आपण त्यांची कीव करावी. स्वामींचा संसार खूप मोठा होता. त्यांना अनेक मुलं आणि मुली होत्या. त्यांच्या मुखात मुलं आणि मुली असा शब्द सतत असे. त्यांच्याशिवाय त्यांना दुसरं विश्व नव्हतं. ते म्हणत, मी भाग्यवान आहे, परमेश्वराने माझ्याकडे अशी मुलं आणि मुली पाठवली की आत्मदर्शन हे ज्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. मुलींपैकी काही विवाहित होत्या. काहीने परमार्थ करण्यासाठी म्हणून विवाह न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र स्वामींनी त्यांना सांगितले होते, विवाह करायचा नसेल तर प्रथम तुम्ही नोकरी करून स्वतःच्या पायावर उभ्या राहा. सर्वांची त्यांनी बँकेत खाती उघडून दिली होती. या सर्व मुलींचे जीवन मी जवळून बघितलेले आहे. त्यांचे मला नेहमी कौतुक वाटत असे. घरातली कामे, नोकरी, साधना, केंद्र आणि स्वामी सरलाताई यांच्याशिवाय त्यांना दुसरे विश्व नव्हते. बाहेरच्या जगातली सुख आकर्षण त्यांना माहिती पण नव्हती. मुलींवर स्वामींचे पूर्ण लक्ष असे. प्रवचनाच्या वेळेला त्यांच्या जागेवर त्या दिसल्या नाहीत तर ते चांगलेच रागावत असत. ते म्हणत, तुम्ही परमार्थासाठी म्हणून लग्न न करण्याचे ठरवलेले आहे. तुम्ही सिंगल पॉइंटेड अटेन्शन देऊन परमार्थ करा. स्वामी सरलाताई आणि या सर्व मुली यांचे एक विश्व होते. कधीतरी काही कारणाने ते सर्व एकत्र जमत असत. तेव्हा स्वामी सर्वांची खूप चेष्टा करत. एकदा एक मुलगी स्वामींना म्हणाली, स्वामी काल प्रवचन किती सुंदर केलं तुम्ही, खरोखरच तुम्ही ग्रेट आहात. स्वामी म्हणाले, मी कुठे ग्रेट, मला कुठे काय येतं. ही कांचन आहे ना, ती ज्ञानाचे विचार मला रोज सांगत असते आणि मग मी आपल्या प्रवचनात ते विचार सांगत असतो. मला काही येत नाही, कांचनचेच विचार असतात ते. एकदा स्वामी म्हणाले, जयूला मी विचारलं, जयू तू ज्ञानेश्वरी दासबोध वाचतेस का, तर ती मला म्हणाली, छे छे, हे एवढे सोपे ग्रंथ मी वाचत नाही. मी विचारसागर, पंचदशी, खंडन खाद्य वाचते. अशी चेष्टा करून ते खळखळून हसत असत. कधी कधी काही विषय निघत तर या मुली सरलाताईंची बाजू घेत असत. तेव्हा स्वामी प्रथम गप्प बसत असत आणि मग थोड्या वेळाने म्हणत असत, बरोबर आहे, तिने तुम्हाला जगायला वाढून आपल्या गटात घेतलेला आहे, त्यामुळे ती झालेली आहे प्रेममूर्ती आणि मी झालो आहे कडक शिक्षक. एकदा कोणत्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या मुली स्वामींच्या घरी जमल्या होत्या. त्यातली एक मुलगी काहीतरी कारणाने खिन्न झालेली होती आणि स्वामींना ते बिलकुल आवडलेलं नव्हतं. ते म्हणाले, काही दुःख ही डोंगरासारखी असतात, ती खरंच आपल्या हातात नसतात. त्यावेळेला दुःख होणं साहजिकच आहे, पण काही दुःख ही आपल्या स्वभावामुळेच आपणच निर्माण केलेली असतात. आपण उगीच आपल्या मनानेच दुःख निर्माण करतो आणि खिन्न होतो. नंतर स्वामी थोडेसे रागावूनच म्हणाले, तुमच्यापैकी उगीच कोणी खिन्न दिसता कामा नये. स्वामींना ते आवडत नाही, आनंदात राहता आलं पाहिजे. स्वामींचं हे रागावणं बघून सर्वजणी घाबरून गेल्या. पण नंतर मात्र विनोद करून स्वामींनी वातावरण हलकं फुलकं केलं आणि नमस्काराच्या वेळेला भरभरून आशीर्वाद देऊन प्रसन्न करूनच सर्वजणींना घरी पाठवलं. एकदा अशा सर्वजणी स्वामींच्या घरी जमल्या असताना स्वामी स्वतःशीच हसत होते. सर्वांनी त्यांना विचारलं, स्वामी तुम्ही एवढे का हसता आहात. स्वामी म्हणाले, काल आम्ही घरातलं सामान हलवलं, आज सकाळी सरला ते आंघोळ करून आल्या आणि लगबगीने कुंकू लावण्यासाठी म्हणून आरशाच्या कपाटासमोर जाऊन उभ्या राहिल्या, तर समोर भिंतच होती, कारण त्या आरशाचे कपाट दुसऱ्याच खोलीत हलवलं होतं. त्यामुळे सरला त्यांची फजिती झाली असे सांगून ते स्वतःशीच खूप हसत होते. कधी कधी पती म्हणून सरलाताई स्वामींकडे मोकळेपणाने काही बोलले असतील तर ते प्रवचनात सांगून टाकायचे. एकदा प्रवचनात स्वामींनी सांगितलं, काल सरलाताई मला म्हणाल्या, आपण बऱ्याच दिवसात जावयांना काही दिले नाही, आता अधिक महिना आहे, आपण त्यांना चांदीची निरांजने देऊ. स्वामी त्यांना म्हणाले, कुठे काय आपण काही त्यांना दिले नाही, आपण आपल्या एवढ्या मुली तर दिल्या त्यांना. बरं, तू म्हणतेस तर निरांजने देऊ. आणि मग दुसऱ्या दिवशी स्वामींनी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या अभंगावर आधारित असं एक गाणं केलं. बोलावा जामात पहावा जामात, करावा जामात जीव भाव, माधव म्हणे देह भरला जामाते, सोने चांदी केले घर रिते. आणि हे गाणे दिवसभर सल्ल्यातही दिसल्या की ते सारखे म्हणत होते. आम्ही पाहिलेले स्वामी आणि सल्ल्यातेंचे सहजीवन असे अत्यंत रसिक आणि प्रेमाने भरलेले होते. तरी देखील स्वामी या सर्वांपासून अलिप्त होते. जसा एखादा सतत प्रकाश देणारा ज्ञानदीप असावा, तसे स्वामींचे जीवन तेजस्वी आणि तितके शीतल असे होते. हरि ओम तत्सत.
इराचे वणे तो शेले.
कबीराचे विणतो शेले कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. कबीराचे विणतो शेले कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. भावड्या या भक्तासाठी देव करी का कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीत एक एक धागा जोड़ी धागा जोड़ी जानकीचा नाथ जानकीचा नाथ. राजा घनश्याम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. दास राम नामी रंगे राम होई दास एक एक धागा गुंते रूप ये पटास रूप ये पटास. राजा घनश्याम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. विणून सर्व झाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम राम नाम राम नाम राम नाम दिसे राम नाम. गुप्त होई राम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. हळूहळू घडी डोळे पाही तो कबीर पाही तो कबीर. विणूनिया शेला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर. कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम. कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. कबीराचे विणतो शेले कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम. भावड्या या भक्तासाठी देव करी का कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम.
हरि हरि. सावकाश मधोमध पाहिजे. मागच्या आठवड्यात दररोजच्या ज्ञानेश्वरी वाचनात काही प्रश्न पुढे आले. गीता अध्याय 18 श्लोक 59-60-61 या श्लोकांचा अभ्यास करताना ज्ञानोबांनी फार सुंदर प्रबोधन केले आहे आणि काही ओव्या दिलेल्या आहेत. सगळ्या ओव्या मी वाचत नाही अर्थात, पण त्या ओव्यांचं तात्पर्य असं आहे की आपल्या स्वतःला अर्जुन असं समजून समोरच्यांचा वध करणं हे पातक आहे असं जर समजत असशील तर तू मायेमध्ये सापडलेला आहेस. आणि युद्ध करणार नाही असं जरी ठरवलंस तरी देखील तुझी प्रकृती तुझ्याकडून युद्ध करायला लावेल. प्रकृती तुला युद्ध करायला भाग पाडेल. अशा प्रकारे अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत से ते तत्वता तयाचे रूप तो परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे तर नाम रूपात्मक मी अशा प्रकारचा भाव सोडून जो सहज मी मी असं स्फुरण आहे ते खरं म्हणजे ईश्वराचं स्वरूप आहे. या लागी तो प्रकृती ते प्रवर्तवील हे निरुते आणि ते झुंजवील तू ते न झुंजशी जरी. जरी लढायचं नाही असं म्हटलंस तरी देखील इथून निघून गेलास तरी देखील तुझी प्रकृती तुला ओढून आणेल आणि तू लढशीलच. तुला लढायला भाग तुझी प्रकृती पाडेल. म्हणून ईश्वर गोसावी तेने प्रकृती हे नेमावी तिया सुखे राबवावी इंद्रिय आपुली. तू करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या मानी प्रकृती ही का अधीनी हृदयस्था जया. अशा प्रकारच्या ओव्या दिलेल्या आहेत आणि प्रश्न विचारलेला आहे. या श्लोकावर चिंतन करत असताना येथील काही लोकांशी फ्री विल यावर चर्चा झाली. अमेरिकेतल्या एका साधकाने विचारलेला हा प्रश्न आहे. फ्री विल म्हणजे कोणीही नियोजना न करता आपल्या इच्छेने करणं, याला फ्री विल असं म्हणतात. ज्ञानोबांचे जे वरचे श्लोक आहेत ते फ्री विलला आडवा छेद देत आहेत असं वाटतं. फ्री विल ही भावनाच उडवून टाकतायत असं वाटतं. क्षत्रियांचं स्वधर्म युद्ध करणं हे त्याच्या गुणांमुळे घडणारच असे भगवंत सांगत आहेत, हे बरोबर आहे ना. मग स्वधर्म कर्म करणे ही एक प्रकारची साधन आहे. मग याचा अर्थ असा घेतला की ज्याचा जो स्वधर्म तोही ईश्वरच प्रकृतीकडून करून घेतो तसे असेल तर फ्री विल अस्तित्वातच नाही का. जर ईश्वर प्रकृतीकडून कार्यच करून घेतो आणि इच्छा नसली तरी देखील तू लढशील असं जर म्हणत असेल तर फ्री विलला अर्थ काय राहिला. मग एखाद्याची साधना होणं न होणं देखील ईश्वरांनी प्रकृतीकडून करून घेतली तर केली, ईश्वरांनी प्रकृतीकडून नाही करून घेतली तर नाही होणार असा अर्थ नाही का निघत असं विचारलेलं आहे. का साधक आपल्या साधनेच्या प्रयत्नात असताना ईश्वर त्याला मदत करतो असं म्हणायचं. का होणाऱ्या साधनेचा प्रयत्नही ईश्वरच करून घेतो. आपल्या उत्तराची सत्संगात वाट पाहत आहे. ह्या प्रश्नावर बरेच चिंतन केले पण ह्या अल्पबुद्धीला चिंतनातून नक्की काय स्वीकारावे ते कळत नाही, कृपया आपण मार्ग दाखवा असं म्हटलेलं आहे. हा जो 59:60-61 हा श्लोक आहे, हे जे श्लोक आहेत, तर मी ज्ञानेश्वरी काढली याच्या उत्तराकरता. याच्या आधी 48-55 हे जे श्लोक आहेत, या श्लोकांमध्ये भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये त्यांना जे काही सांगायचं होतं ते सर्व परत एकदा एकत्रित करून सांगितलं. त्या विभागाला क्रमयोग असं म्हणण्याचा प्रघात आहे. कर्मापासून सुरुवात होऊन अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम विमुच्य आपले आसुरी संपत्तीचे जे भाव आहेत, गुण आहेत, ते सगळे काढून टाकून परमात्म्याशी ध्यानाच्या साधनेनी एकरूपता कशी आणायची, कर्म ध्यान ज्ञान विचार आणि हे सगळं मिळून भक्ती असा विचार परत एकदा 55 श्लोकापर्यंत भगवंतांनी मांडला. या 48-55 या किती 8 श्लोकांना एक छोटी भगवद्गीताच म्हणतात. सगळा उपदेश तिथं परत एकत्र केला गेला. 55 श्लोक असा आहे की भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. एकूण कर्म भक्ती ज्ञान आणि ध्यान अशा संपन्न जीवनाला भगवंतांनी भक्ती अशी जी पूर्वी देखील संकल्पना सांगितलेली होती तीच संकल्पना इथं परत एकदा मांडली. आणि या भक्तीनी मी जसा आहे तसा यावान यश्चास्मी तत्वतः, मला मी जसा आहे तसा तत्वतः हा भक्त जाणतो. ततो माम तत्वतो ज्ञात्वा नुसता जाणून राहत नाही तर विशते तदनंतरम माझ्या ठिकाणी तो प्रवेश करतो, माझ्याशी एकरूप होऊन जातो असं भगवंतांनी सांगितलं. जे उभवून या भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा 7 7व्या अध्यायामध्ये ज्ञानी तो माझा आत्मा हे मी भुजा उभारून सांगितलं. ते हे कल्पादी भक्ती मिया भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणोनी धनंजया उपदेशिली. ज्ञानी येते स्वसंविती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणो. हे जे सगळं तत्वज्ञान आलं त्याला ज्ञानी स्वसंविती असं म्हणतात. स्वतःच स्वतःच्या आत्म्याला प्राप्त होण्याची कला असं ज्ञानी पुरुष याला म्हणतात. तर शैव याला शक्ती असं म्हणतात. शक्तीच्या योगानेच शिवाला प्राप्त करण्याची शक्यता आहे. तर भगवंत म्हणतात की आम्ही परमभक्ती आपुली म्हणो, याला आम्ही स्वतः मात्र आपली परमभक्ती त्या भक्तीला प्राप्त होणं असं म्हणू. अशा प्रकारे हे फार सुंदर श्लोक आहेत. या श्लोकांशी आता आपल्याला तसं काम नाही, पण यामुळे जो बोध होतो तो त्याचं अत्यंत विलक्षण वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. जाणे अजू मी अजरू अक्षयो मी अक्षरू अपूर्वू मी अपारू आनंदू मी अचळू मी अच्युतू अनंतू मी अद्वैतू आद्यू मी अव्यक्तू व्यक्तू ही मी. बोध कोणत्या पातळीवर होतो? ईश मी ईश्वरू अनादि मी अमरू अभयमी आधारू आधेयमी. किशोरीताई आमोणकरांनी हे सगळं गायलेलं आहे बरं का, फार सुंदर गायलेलं आहे. स्वामी मी सदोदितू सहजू मी सततू सर्व मी सर्वगतू सर्वातीतू मी नवा मी पुराणू सनातनपी नवहा. आत्म्याचं जे वर्णन आहे, मी नित्य नूतन नेहमीच असतो तसंच मी अत्यंत सनातन देखील पुराण देखील आहे. शून्यू मी संपूर्ण स्थूलू अणु जे काही ते मी. अशा प्रकारे आपल्या स्वरूपाविषयी ज्या स्वरूपाला भक्त प्राप्त होतो त्या स्वरूपाचं देखील अतिशय विलक्षण वर्णन इथं केलं गेलं. आणि मग भगवंत असं म्हणाले, सर्व कर्म सर्व कर्माणी अपि सदा कुर्वाणो मत व्यपाश्रया, माझा आश्रय घेऊन सर्व कर्म करणं, म्हणजे आताच्या जे निरूपणाच्या ओघामध्ये आलेलं आहे, स्वे स्वे कर्मण्य भीरता संसिद्धीं लभते नराहा, इथपासून जे वर्णन आलेलं आहे 48व्या श्लोकापासून, त्याचा अर्थ असा राहतो की कर्म, ध्यान, ज्ञान आणि श्रद्धा प्रेमादींनी उपासना हे मिळून भक्ती प्राप्त होते अशा प्रकारे. आणि कर्म आणि विकर्म म्हणजे साधनेची कर्म, ही दोन्ही कर्म मिळून कर्म प्रकारच आहेत. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद व्यपाश्रयः, अशा प्रकारे सर्व जीवनच माझ्या आश्रयाने जो जपतो, मत प्रसादात अवाप्नोती शाश्वतम पदम अव्ययम, त्याला माझा प्रसाद प्राप्त होतो आणि शाश्वत आणि अव्यय पदाला तो प्राप्त होतो. एवढं सांगितल्यानंतर चेतसा सर्व कर्माणी मयी सन्यस्य मत्परहा बुद्धियोगम उपाश्रित्य मत चित्त सततम भव, व्यक्तिगत उपदेश केलेला आहे अर्जुनाला की तुझी जी सर्व कर्म आहेत तर ती मला अर्पण कर आणि मत्पर होऊन नेहमी जीवनामध्ये राहा, प्राप्तव्य मी असावा तुझा. बाकी तू सगळी कर्म कर, उचित कर्म आहेत ती सगळी कर, पण कर्माच्या अखेरीला प्राप्तव्य हे त्या कर्माचं फळ समजू नकोस, तर मी प्राप्तव्य अशी तुझ्या जीवनाची धाटणी असू देत. अशा प्रकारच्या बुद्धियोगाचा आश्रय करून बुद्धियोगम उपाश्रित्य मत चित्त सततम भव, तू मत चित्त नेहमीच मत चित्त होणारा असा राहा. मत चित्त जर झालास तर मत चित्त हा सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसी, जर अशा प्रकारे मत चित्त जर झालास तर माझ्या प्रसादाने तू तरुण जाशील. अथ चेत्वम अहंकारम न श्रोष्यसी विनंशसी, आणि जर माझं ऐकणार नाहीस याबाबत तर अहंकाराचा आश्रय धरून तर नाश पावशील असं भगवंत म्हणाले. आणि मग पुढे आलेले हे श्लोक आहेत. जर अहंकाराचा आश्रय धरून राहिलास, आधी जे 48 काय खरं म्हणजे 43व्या श्लोकापासून हा कर्मयोगाची प्रस्तावना सुरू होते, पण तिथपासून ते 55 आणि हा 56वा जो श्लोक मगाशी वाचला तो त्याचं फलनिष्पत्ती असणारा श्लोक, असं सर्व केल्यामुळं तू तरुण जाशील, माझा प्रसाद माझी प्रसन्नता तुला प्राप्त होईल असं भगवंत म्हणतात. आणि जर अहंकारानी अथ चेत्वम अहंकारान न श्रोष्यसी विनंशसी, जर अहंकारामुळं किंवा अभिमानामुळं जर माझं ऐकणार नाहीस तर नाश पावशील म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येशील, तू आपल्या स्वतःला पापी पुण्यवान असं समजत राहशील, मुक्तीची वाट तुझी बंद होईल, जन्म मृत्यूचं खंडन होणार नाही, यालाच नाश असं म्हटलेलं आहे. आणि मग ते असं म्हणतात की यद अहंकार आश्रित्य न योत्स्य इति मन्यसे, म्हणून अहंकाराच्या अधीन होऊन मी हे करणार नाही, म्हणजे युद्ध करणार नाही, माझ्या प्रकृतीप्रमाणे स्वभावता वाट्याला आलेलं मिथ्येश व्यवसाय असते प्रकृतीं स्वाम नियोक्षती, तर हा तुझा निश्चय मिथ्या ठरेल आणि तुझी प्रकृती तुझ्याकडून युद्ध करवूनच घेईल असं भगवंत म्हणतात. स्वभाव जेन कौंतेय निबंधा स्वेन कर्मणा, कारण तू तुझ्या स्वतःच्या कर्माला तुझ्या प्रकृतीनेच बांधलेला आहेस. कर्तुम नेच्छसी यन मोहात करिष्यस्य अवशोपितत, अतिशय वश होऊन एखादा जसा कर्म करावा तसा प्रकृतीला वश होऊन तुला युद्धासारखं कर्म करावंच लागेल असं भगवंत म्हणतात. ईश्वराचंही स्वरूप सांगितलं की सर्व भूतमात्रांच्या हृदयाच्या ठिकाणी तो राहतो आणि सर्व भूतमात्रांच्या प्रकृतीला भ्रमवणारा तोच असतो. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया, यंत्रावर टाकल्यासारखा एखाद्या सर्व भूतमात्रांना फिरवणारा असा ज्याच्या मूळ सत्तेवर कर्म घडतात असा ईश्वर असतो असं भगवंत याच्या पुढे सांगतात. आणि त्या ईश्वराला तू शरण जा, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत् प्रसादात पराम शांतिम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. यांना जे प्रश्न पडलेत ते आणि इथं जे सांगितलेलं आहे ते याच्यातली खरी गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही पराधीन होऊन कर्म करता, ईश्वराच्या अधीन होऊन कर्म करता, तुम्हाला कर्म कराविषयी वाटत नसली तरी देखील प्रकृती तुमच्याकडून कर्म करून घेईल अथवा ईश्वर तुमच्याकडून कर्म करून घेईल. तुम्ही साधनेची कर्म करता तीही ईश्वराने करून घेतली म्हणून केली, अथवा तुम्ही साधनेची कर्म जी करत नाही ते ईश्वर तुमच्याकडून करून घेत नाही म्हणून तुम्ही करत नाही. ज्ञानेश्वरी तुम्ही वाचता तर प्रकृती आहे म्हणून वाचता, आमची प्रकृती नाही म्हणून आम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही. अशा प्रकारे प्रकृतीच्या अधीन होणं किंवा ईश्वराने प्रकृती नियोजित करणं हा मुख्य विषय नाहीये. इथं ज्याच्यावर हे चिंतन करतायत तो मुख्य विषय नाहीये. मुख्य विषय असा आहे, अविद्या नाशू हे स्थळ तेणे मोक्षोपादान हे फळ, या दोहीसी केवळ साधन ज्ञान. अविद्येचा नाश होणं आणि मोक्ष प्राप्त होणं या दोन्हीला साधन जर काही असेल तर ज्ञान इतुकेची नाना परी निरोपिले ग्रंथ विस्तारी. भगवद्गीतेचे विविध श्लोक पाहताना हेच लक्षात ठेवून वाचले पाहिले पाहिजेत. तुम्ही कर्म करतात त्या कर्माच्या तुम्ही स्वतःच्या गुणांमुळे कर्म करता का तुमच्या संकल्पामुळे करता का प्रकृती तुमच्याकडून करून घेते का ईश्वर करून घेतो, वेळोवेळी जे निरूपण आलेलं असेल ते भगवंतांचं मुख्य सांगणं नाहीये. भगवंतांचं मुख्य सांगणं असं आहे की तुम्ही तुमच्या प्रकृतीलाही चालवणाऱ्या, प्रकृतीच्याही पलीकडे असणाऱ्या, प्रकृतीचाही अधिष्ठान असणाऱ्या अशा परमात्म्याला जाणून घ्या आणि त्याला शरण जा. त्याला शरण गेल्यावर काय होईल? त्याला शरण न जाता किंवा त्याला न जाता केलेली कर्मच अहंकार मिश्रित कर्म आहेत असं इथं भगवंतांना म्हणायचंय. वेगळा अहंकार नाहीये असं समजू नका की कोणीतरी हट्टानी म्हणतो की मी करणारच नाही आणि तो अहंकारानी म्हणतो. त्याला न जाणणारे जे जे आहेत ते सगळे अहंकार मिश्रितच आहेत. कर्म टाळण्याची प्रवृत्ती असते, कर्म करण्याची प्रवृत्ती असते, कठीण कर्म असेल तर करायला नको असं म्हणण्याचीही प्रवृत्ती असते. या सगळ्याचे लेप जीवावर चढतच असतात आणि त्यामुळे अबोधात्मक संस्कार होणारच असतात. भगवंतांचं मुख्य सांगणं हे कर्म नाहीये. फ्री विल बद्दल भगवंत, जीवाला फ्री विल असावं की नसावं तुम्हाला कोण विचारतो? इतके तुम्ही कोण महत्वाचे होऊन गेलात की फ्री विल बद्दल फार मोठी चर्चा करायला? तुम्ही इतके मोठे महत्वाचे नाही. तुम्ही तेव्हा इतके मोठे आणि महत्वाचे व्हाल जेव्हा तुम्ही स्वरूपाला प्राप्त व्हाल. प्रकृती ही कर्म करावी करायला लावते, कधी कधी परिस्थिती कर्म करावी करायला लावते. अज्ञानजन्य कर्म जी आहेत त्याचे जे फोर्स आहेत ते काय काय असतील काही सांगता येत नाही. भगवंतांनी सांगितलं हे बरोबरच आहे की प्रकृती प्रमाणेच वर्तन करणार. विनोबाई म्हणतात की इथं युद्ध टाळून निघून गेला असता हिमालयात तर तिथं शिकारीच केले असते. यांनी शस्त्र चालवणं ही त्याची प्रवृत्तीच होती, ही त्याची प्रकृतीच होती, तो क्षत्रिय होता. असं असल्यामुळं कर्म टाळणं याच्यापेक्षा बोधानी कर्म करणं महत्वाचं. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत् प्रसादात अवाप्नोती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. त्याला शरण जा सर्व भावानी. या गुंत्यात सापडण्यापेक्षा त्याला, याचा अर्थ हृदयस्थ परमात्म्याला, आत्म्याला, प्रकृतीलाही बाजूला सारून प्रकृतीच्याही पलीकडे असणाऱ्या अशा स्वरूपाचा बोध करून घे, सर्व भावानी करून घे, आणि त्याच्या प्रसादाने तुला शाश्वत असं स्थान प्राप्त होईल. भगवंत असं म्हणत नाहीत त्याच्या प्रसादाने तू तुझं कर्म टाळशील, कर्माबद्दल बोलत नाहीयेत. भगवंत असं म्हणतात त्याच्या प्रसादाने तू शाश्वत असं स्थान प्राप्त करशील, तुला शांती प्राप्त होईल असं सांगतायत. अशा प्रकारे इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया, याच्यातली गुह्यात गुह्य अशी गोष्ट जर कोणती असेल तर प्रकृतीचा अधीन होऊन आपण कर्म करतो आहोत, अथवा ईश्वर आपल्याकडून कर्म करून घेतो आहे, अथवा मी माझ्या फ्री विल नुसार कर्म करतो आहे, किंवा मनुष्याला फ्री विलच नाही. अहंकार मिश्रित जोपर्यंत अहंकार जन्य आणि बोध नसलेलं असं जीवन आहे तोपर्यंत अज्ञानच आहे. तू जरी स्वतःला काहीही समजलास तरी तू अज्ञानातच आहेस असं भगवंतांना सांगायचंय. आणि जर तू त्याला शरण गेलास तर तुला शांती प्राप्त होईल असं सांगतायत. एकदम वेगळंच प्राप्तव्य सांगतायत. कर्मफळाबद्दल आता भगवंत बोलत नाहीयेत. तू कर्म केलंस म्हणजे मग त्याचं फळ मिळेल, तुला राज्य मिळेल असं म्हणत नाहीयेत. तुला शांती प्राप्त होईल असं म्हणतात. म्हणून भगवंतांना जे सांगायचं आहे ते मानवी जीवनाची, परमात्म्यापर्यंत जाण्याची उत्क्रांती भगवंतांना अपेक्षित आहे. तुमच्या कर्मातलं यश अपयश याबद्दल भगवंत बोलत नाहीयेत. म्हणून भगवंत असं सांगतात की हे माझं ज्ञानाचं व्याख्यान गुह्यात गुह्यतरम हे माझ्याकडून तुला सांगितलं गेलं. कर्माची गंमत अशी आहे की कर्म करायचं नाही असं म्हणून कर्म थांबवता येत नाही. कर्म जर अबोधानी घडलं तर घडलेल्या कर्माचा चित्तावर, मनावर, बुद्धीवर, अहंतेवर परिणाम होतो, अंतःकरणावर परिणाम होतो, आणि तो परिणाम पुढच्या कर्माच्या वेळेला दिसून येतो. जो काही बोध किंवा अबोध कर्माचा घडला असेल त्यांनी प्रेरित होऊन प्रकृती पुढचं कर्म करते. अशा प्रकारे प्रकृती देखील घडत असते व्यक्तीची. एखादा मनुष्य खोटं बोलतो, एखादा लहान मुलगा खोटं बोलतो आणि खोटं बोलून चालून गेलं असं त्याला वाटत असतं, पण कालांतराने तो खोटारडा होतो. त्याचे संस्कार त्याच्या मनावर, बुद्धीवर, चित्तावर, अंतःकरणावर होतच असतात. आणि मग बघता बघता तो कसा खोटं बोलतो त्याच्याही लक्षात येत नाही, इतकं तो खोटं बोलायला किंवा वागायला सुरुवात करतो. कर्माचे हे परिणाम टाळता येत नाहीत हा कर्माचा धोका आहे. कर्माचा जसा बाह्य परिणाम आहे, खरं कर्माला घाबरावं ते अंतर परिणामाकरता. जे अंतरफळ आहे ते अंतरफळ चमत्कारिक आहे. बर कर्म बोधानी करण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रयत्नांनी चित्तशुद्धी होते, मोक्ष प्राप्त होत नाही. कर्मानी अधिकाधिक फळ काय तर चित्तशुद्धी. कारण मोक्ष हे कशाचंच फळ नाही, तो स्वतंत्रच आहे. असं असल्यामुळं कोणत्याही कर्माच्या अंती देखील मोक्ष नाही. ध्यानाच्या कर्माच्या अंती देखील फळ म्हणून मोक्ष नाही. तर ध्यानाच्या कर्मामध्ये तुम्ही काहीच करत नसल्यामुळं आयताच आत्मा प्रगट होतो, तुम्ही काही करायला लागलात की तो दुरावतो. त्यामुळं कुठलंही कर्म जरी झालं, ध्यानासारख्या सूक्ष्म कर्मात देखील तुम्ही जर मन चालवायला लागलात किंवा तर्क चालवायला लागलात तर आत्मा प्राप्त होत नाही. पण हे सगळे थांबले की आत्मा आपला आपण प्रगट होतो. तर बाह्य कर्म सोडूनच द्या, त्याचं तर फळ मोक्ष हे मुळीच नाही. कर्म अबोधानी घडलं तर त्याचे जीवात्म्यावर परिणाम होतात, संस्कार होतात, आणि ते संस्कार घेऊन जीव पुढे निघून जातो. सगळं गणिती पद्धतीने होतं, काही टाकता येत नाही. असं असल्यामुळं कर्म ही एका बाजूनी करावीच लागतात आणि जीवनाचा उद्देश ज्ञान प्राप्ती किंवा मोक्ष असा हा तिढा आहे. त्यामुळे कर्माचं जे प्रकरण आहे ते प्रकरण ईश्वर शरणतेनी ईश्वर सर्व भूताना हृदयशेर जिन तिष्ठती तो माझ्या आत आहे आणि मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य हे जगडव्याळ चक्र त्याच्याच कर्मचक्र त्याच्याच सत्तेवर चाललेलं आहे. जसं एखाद्या यंत्रामध्ये अनेक चाकं फिरत असावीत लहान मोठी आणि त्यामुळे ते यंत्र चालू असावं, तसं मी एक चक्र आहे, अनेक चक्र चालतायत फिरतायत, त्याच्यातलं एक मी चक्र आहे, इतपतच माझी भूमिका आहे. फ्रीविल वगैरे काही नाही. मी माझं कर्तव्य कर्म करणं हे गरजेचं आहे. ते मी केलं नाही तर अहंकार आहे, अहंकाराने करेन तर अबोध आहे, अशी कर्माची अडचण आहे. असं असल्यामुळं आपण या प्रकृतीपासूनच वेगळे. आत्मस्वरूप दुसरा अध्याय. कर्म करत असताना विशिष्ट बोधानी करणं कर्मयोग तिसरा अध्याय. असं विशिष्ट बोधानी कर्म करत असताना ज्ञान झाल्यामुळे हे कर्म करून न केल्यासारखं होणं चौथा अध्याय. हाच जणू संन्यास आणि हाच जणू कर्मयोग पाचवा अध्याय. यासाठी पूर्वतयारी म्हणून ध्यानाचा अभ्यास सहावा अध्याय. अशा प्रकारे भगवद्गीता विकसित होत गेली आणि या मार्गाने जाता जाता जर काही प्राप्त होत असेल तर शांती, परत कर्माचं नावच काढत नाहीत, यांनी जर काही होत असेल तर शांती प्राप्त होते. बाराव्या अध्यायात देखील क्रम सांगत असताना श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागा त्यागात शांती ही अनंतरम असाच क्रम सांगितला. म्हणून कर्मामध्ये आपल्याला फ्री विल भगवंतांनी ठेवलंय की ठेवलं नाहीये ही चर्चा देखील अहंकारजन्य ठरेल. कोण तू आणि कोणती तुझी फ्री विल? तुझ्या फ्री विल मध्ये काय बसतं बरं? परत तुझ्या प्रकृतीप्रमाणेच तू विचार करणार हे तर भगवंत सांगतायत. तुमच्यापैकी कोणालाही फ्री विल दिली तर तुम्ही मी विचार करतो किंवा मी राहतो तसे राहू शकता. कोणतं फ्री विल? तुम्ही तुमच्यासारखेच वागू शकणार, मी तुमच्यासारखा नाही वागू शकणार. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी वागू शकत नाही, फ्री विल कसलं? इतकं स्वातंत्र्य नाहीये. याचं कारण आम्हीच कर्म करता करता आम्हाला सगळ्यांना आपल्या स्वतःला बद्ध केलेलं आहे. आमच्याच कर्मांचे संस्कार आमच्यावर झाले, आमच्या मनावर, आमच्या बुद्धीवर सगळं जग लबाड दिसायला लागलं. आमच्याच कर्मांचे परिणाम आहेत, आमच्याच विचारांचे परिणाम आहेत. म्हणून हा कर्माचा भाग अहंकारजन्य आहे. इथलं कर्म तू टाळशील पण तू एकूण कर्म टाळू शकणार नाहीस. कर्म तुला करावंच लागेल आणि अबोध मात्र वाढेल स्वकर्म किंवा कर्तव्यात्मक कर्म टाकल्यामुळं. म्हणून भगवंत असं म्हणतात की विमृशैतद अशेषेण हे सर्व मी तुला यथायोग्य सांगितलं, याच्यावर तू आता संपूर्ण विचार कर आणि मग यथेच्छसी तथा करू, मग तुला जशी इच्छा असेल तसं कर. ही फ्री विल आहे भगवंतांची. कोण म्हणलं फ्री विल नाही? पण सगळा नीट विचार कर कर्म करण्यासाठी आलेला नाही, शांती प्राप्त करून घेण्यासाठी आलायस. कर्म हे मध्ये करावं लागेल, ते अहंकार सोडून करावं लागेल, तरी तुझी प्रकृती तुझ्याकडून ती करून घेईलच, पण ते भगवत नियोजित आहे असं फार तर समज. मुख्यतः तू स्वरूपाला जाणून घे आणि प्रकृतीपासून आपण वेगळे आहोत हे समजून घे. हे समजून घे, हे गुह्यात गुह्य असं ज्ञान आहे, हे ज्ञान तू करून घे आणि मग यथेच्छसी तथा करू. स्वातंत्र्य दिलं, कोणतं स्वातंत्र्य याच्यात? तू बोध प्राप्त करून घे आणि मग यथेच्छसी तथा करू. असं फ्री विल आणि फ्री हँड स्वातंत्र्य कोणीच कधी दिलेलं नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी देखील नाही. पसायदानामध्ये कोणी कोणी असं म्हणतात की जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माझा एक ऑफिस मधला मित्र, तो रोज डबा खाऊन झाला की मला म्हणायचं चल जरा बाहेर. एका हॉटेलमध्ये बसायचो आम्ही, सगळं त्याचं टिपिकल होतं. एक कप चहा सांगायचा, मग तो दोघांनी मिळून घ्यायचा अर्धा अर्धा आणि सिगरेट काढायचा. मला म्हणायचं की तुझं काही ऑब्जेक्शन नाही ना? दोन तीनदा विचारलं, म्हणलं माझं काहीच ऑब्जेक्शन नाही. ती सिगरेट देखील फक्त अर्धी ओढायचा, चहा पिता पिता अर्धी सिगरेट ओढायचा आणि अर्धी तिथं टाकून निघून जायचा. आणि म्हणायचं की ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलं अरे कशाला हे करतो, तर म्हणाला ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात जो जे वांछील तो ते लाहो. असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. पुढे काय आहे की नाही? एवढं सगळं झाल्यावर मग विश्व स्वधर्म सूर्यामध्ये, सूर्याच्या प्रकाशामध्ये जगताकडे पाहो आणि मग जो जे वांछील. आता एवढं झाल्यावर तो असं अर्धी सिगरेट अशी वांछा करेल? स्वधर्म सूर्याच्या योगानी जर विश्वाकडे पाहायला तुला जमतंय, तर मग अशी अर्धी सिगरेट अर्धा कप चहा, तुझं ऑब्जेक्शन माझं ऑब्जेक्शन असं राहणार नाही काही. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीत, अशी फ्री विल दिलेली नाही कोणी कोणाला. भगवंत यथेच्छसी तथा करू असं म्हणतात, पण बराच बांधून घेतला त्याला त्याच्या आधी. स्वेस्वे कर्मण्य फिरतापासून हे सुरू झालं आणि एवढा बांधून घेतल्यानंतर देखील भगवंतांचा स्वभाव लक्षात येतो किंवा व्यासांचा स्वभाव लक्षात येतो की एवढं केल्यावर देखील सर्व गुह्यतमं भूयः शृणुमे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. आता तू तुझ्या इच्छेप्रमाणे जे करायचं आहे ते कर असं सांगितल्यावरही भगवंत परत एक पाऊल मागे आले. भगवंत म्हणाले की सर्व गुह्यतमं भूयः शृणुमे परमं वचः, आता माझं परम वचन ऐक असं म्हणाले. सर्व गुह्यामध्ये देखील गुह्य असणार असं इष्टोसिमे, तू माझा आवडता आहेस म्हणून, दृढमिती तू मला फार आवडता आहेस, वक्षा ततो वक्षामि ते हितम म्हणून तुझ्या हिताचं जे आहे ते मी तुला सांगतो. आणि मग भगवंतांचा तो प्रसिद्ध श्लोक आला, मन मना भव मद भक्तः मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसि. तू मन मन हो हा श्लोक भगवद्गीतेत दोनदा आला, 9व्या अध्यायात आला, 18व्या अध्यायात आला. त्याचा शेवट 9व्या अध्यायात थोडा वेगळा आहे, 18व्या अध्यायात थोडा वेगळा आहे. याला असं स्वातंत्र्य देण्यात अर्थ नाही असं भगवंतांना वाटलं, म्हणून भगवंत म्हणाले की मन मना भव मत भक्ता तू मला मन देऊन टाक, माझा भक्त हो, मद्याजी माझच पूजन करणार हो, माम नमस्कुरु सर्वत्र नमस्कार करशील तेव्हा मलाच नमस्कार करतो असा भाव ठेव, माम एव एष्यसी मलाच येऊन मिळशील, सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे तुम्हाला अत्यंत प्रिय आहेस म्हणून सांगतो. भगवंतांनी दिलेलं हे स्वातंत्र्य हे अर्जुनाच्या हिताचं करून भगवंतांनी सांगितलं, नाहीतर मगाशी शब्द होते तमेव शरणम गच्छ, त्याला शरण जा, पण जर कळलं नाही तमेव म्हणजे कोणाला तर मन मनाभव मद भक्त मद्याजी माम नमस्कुरु, जास्त जास्त स्पष्ट करून कुठेही संदेह राहणार नाही. कोणालाही उद्या वाटेल की त्याला शरण जाणं याच्यात कृष्णाशी काय संबंध आहे, नको. मी परमात्मा बोलतो आहे, तू मला शरण ये, मन मना भव मद भक्त मद्याजी माम नमस्कुरु असं भगवंत म्हणाले. असं असल्यामुळं ईश्वर कोणाकडून प्रकृतीकडून करून घेतो का प्रकृती आपली आपण करते का आपण प्रकृतीला वश होऊन करतो हा भगवद्गीतेचा मुख्य विषय नाहीच आहे. भगवद्गीतेचा मुख्य विषय हे यशस्वी जीवन कसं असावं, त्याच्यात कर्म यशस्वी होणं आणि अपयशी होणं हे नाहीये. जसं रविवारच्या पर्वाच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं ना की तुझं लक्ष बरोबर आहे की नाही, तू लक्षवेध बरोबर करू शकतोस की नाही हा विषय नाहीये, तू बरोबर असला पाहिजेस, त्याच्यात हेलिगन नसला पाहिजे. तुझा लक्षवेध आहे त्याच्यात हेलिगन डोकावतोय तो नसला पाहिजे. तू बरोबर लक्षवेध करतोस का लक्षवेध करत नाहीस हा प्रश्न नाही असं गुरु म्हणत होते. म्हणून भगवंतांनी जे स्वातंत्र्य दिलं ते स्वातंत्र्य हे पारतंत्र्य आहे असं तोपर्यंत वाटत राहील जोपर्यंत आपण भगवंतांच्या स्वरूपाशी एकरूप होणार नाही, तोपर्यंत हे पारतंत्र्यच वाटेल. मी म्हणतो तसं कर्म कर, त्याला शरण जा, अरे मालक हे माझं आहे की नाही असं जोपर्यंत तू म्हणशील तोपर्यंत यदहंकार मिश्रित्य अहंकार मिश्रित होऊन तू विचार करशील अशा वेळेला तुझी फ्री विल देखील अहंकारच असेल, त्यामुळे ते भगवंतांना नको आहे. या निमित्ताने मला असं वाटतं की हा शेवटचा जो भाग आहे भगवद्गीतेचा याच्यावरचं एक चांगलं चिंतन तुमच्या समोर मांडण्याची एक संधी मला या प्रश्नामुळे मिळाली. हा जो साधक आहे तर रोज सकाळी 1.5 तास ध्यानाची बैठक आणि शनिवारी किंवा रविवारी 2 ते 3 तासाची ध्यानाची बैठक करतो अमेरिकेमध्ये राहून. काही बैठकीनंतर लक्षात येते की आज आपलं खरंच चांगलं ध्यान झालं, सखोल शांतता अनुभवाला आली. एखाद्या खोलीतील लाईट अचानक जावा आणि समोरचे काहीच दिसू नये तसे काही वेळा ध्यानात जाणीव अचानक विचारांबरोबर लुप्त होऊन पुढचे काही वेळ खूप शांत वाटते त्याचे नक्की वर्णन करता येत नाही. इतका लांब असून ही प्रत्येक वेळेस आपल्या कृपेचा प्रत्यय वारंवार येत होता आणि येत आहे, तो तसाच राहील याची खात्री आहे. हे पत्र स्वामी माधवनाथांना उद्देशून लिहिले बर का, आणि केअर ऑफ म्हणून माझं नाव घातलंय. म्हणजे स्वामीजींना मी कळवावं पोचवावं, मी केअर ऑफ आहे, माझ्या ठिकाणी स्वामीजी राहतात, त्यांना ते पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. मला आणि स्वामी माधवानंदांना दोघांनाही केअर ऑफ करून हे पत्र लिहिलेलं आहे. आणि स्वामीजींना लिहिले की आपल्याला 1993 साली अमेरिकेला येण्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा आपल्याकडे एक गोष्टी मागितली होती की ज्ञानेश्वरीचा अभ्यास बंद होणार नाही असा आशीर्वाद द्या, तेव्हा तुम्ही मला म्हणाला होता की त्याची काळजी करू नको, ते माझ्याकडे लागले, तू मात्र ध्यानाची साथ कधी सोडू नको, असं स्वामीजी त्याला म्हणाले. अनुग्रहानंतरच्या 21 वर्षाच्या प्रवासात आपण अनेक वेळा मला सांभाळले, आता पुढचा प्रवासी आपणच सांभाळा. शेवटच्या श्वासापर्यंत ही साधना चालू राहू देत हेच मागणे आहे, असं म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. ज्ञानेश्वरीवर आपल्या किंवा गीतेवर आपल्या आपल्या पद्धतीने चिंतन करावं आणि ते चिंतन आपल्या पद्धतीने केल्यामुळं शास्त्रांच्या पद्धतीने जर जमलं नाही तर शंका निर्माण होणार, त्या विचाराव्यात. त्या विचारल्या की इथं सगळ्यांना त्याचा लाभ झालाच म्हणून समजायचा, कोणाच्याही प्रश्नाचा सगळ्यांना लाभ होतो, तशा प्रकारचा हा प्रश्न होता. असा सखोल विचार कुठतरी 25, 30, 35, 40, 45 तरुण मंडळी करतायत हे आपल्या केंद्राचं भाग्य आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की या श्लोकांचा अशा पद्धतीने विचार करून त्याच्यातून एक उत्तम अर्थ जो आपल्या हिताचा आहे आणि भगवंतांना सांगायचा आहे असा अर्थ निघाला तर आपला अभ्यास अधिक निर्वेधपणाने व्हायला मदत होते. त्यामुळं हे असे प्रश्न नेहमी स्वागतार्हच आहेत. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. Hari, 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 Swamiji, Rama, Rama. Bula Pundali Kavarade Hari Vittal, Shri Jnana Deva Tukaram, Shri Jnaneshwara Maharaj Ki Jai, Paramahamsa Sadguru Swami Swarupananda Maharaj Ki Jai. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.